महागाव नगरपंचायत क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची लोक अदालत. ही लोक अदालत होती आहे रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 दुपारी ठीक 12 वाजता. स्थळ आहे प्रभाग क्रमांक 12 श्रीराम चौक महागाव. लोक अदालतीचा मुख्य उद्देश प्रधानमंत्री आवास योजनेच्या DPR क्रमांक 1, 2, 3 यामधील लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. लोक अदालतीमध्ये येताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्याकडे असलेली बांधकाम परवानगी तथा आपण घरकुलासाठी ज्या समस्या आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स घेऊन उपस्थित राहायचं आहे.
ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार.
ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार.
बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार,
बंद करो ये भ्रष्टाचार.
या जनता दरबारास महागाव शहरातील पत्रकार बांधव आमंत्रित आहेत, उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय पत्रकार बांधवांच्या समोर आपणाला आपल्या समस्या मांडायच्या आहेत, तेव्हा लक्षात ठेवा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजता होत आहे महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची लोक अदालत. स्थळ आहे प्रभाग क्रमांक 12 श्रीराम चौक महागाव. सिर्फ हंगामा खड़ा करना ये मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए कोशिश है. भ्रष्टाचाराला तरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी या लोक अदालतीला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती. आयोजक आहेत ॲडव्होकेट जयश्री संजय नरवाडे, नगरसेविका नगर परिषद महागाव तथा तालुकाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महागाव तालुका. महागाव नगरपंचायत क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची लोक अदालत. ही लोक अदालत होती आहे रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 दुपारी ठीक 12 वाजता. स्थळ आहे प्रभाग क्रमांक 12 श्रीराम चौक महागाव. लोक अदालतीचा मुख्य उद्देश प्रधानमंत्री आवास योजनेच्या DPR क्रमांक 1, 2, 3 यामधील लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. लोक अदालतीमध्ये येताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्याकडे असलेली बांधकाम परवानगी तथा आपण घरकुलासाठी ज्या समस्या आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स घेऊन उपस्थित राहायचं आहे. या जनता दरबारास महागाव शहरातील पत्रकार बांधव आमंत्रित आहेत, उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय पत्रकार बांधवांच्या समोर आपणाला आपल्या समस्या मांडायच्या आहेत, तेव्हा लक्षात ठेवा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजता होत आहे महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची लोक अदालत. स्थळ आहे प्रभाग क्रमांक 12 श्रीराम चौक महागाव. सिर्फ हंगामा खडा करना ये मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए कोशिश है. भ्रष्टाचाराला तरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी या लोक अदालतीला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती. आयोजक आहेत ॲडव्होकेट जयश्री संजय नरवाडे, नगरसेविका नगर परिषद महागाव तथा तालुकाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महागाव तालुका.
हो हिलेगी कुर्सी डोलेगा शासन डग 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 जनता रा.
हो हिलेगी कुर्सी डोलेगा शासन डग 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 जनता रॉक्स.
अब बात करेगी
जनता रॉक्स.
जाग उठी है
जनता रॉक्स.
बाव
मरेगी।